अध्याय नौवा श्लोक तिसावा। अपिचेत सुदूराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समन्तव्यः सम्मक व्यवसितो हि सः। ऐसे भजते नि प्रेम भावे जया शरीर ही पाठी न पवे तेने भलतया भावे जातीचिया। आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा कीर सेल वाटा परी जीवित वेचिले चोहटा भक्तीची आकी। अगा अंतीची या मती साचपण पुढिले गती म्हणोनी जीवित जेणे भक्ती दिधले शेखी। तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमूची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला। तयाचे जीवित ऐल थडिये आले म्हणोनी बुडाले पण जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवटलीये भक्ती। या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी नाला नाहुनी मज आतू आला सर्व भावे तरी आता पवित्र तयाचे चिकूळ अभिजात्य तेची निर्मळ जन्मलेयाचे फळ तयासीच जोडले तो सकळही पढिन्नला तपे तोच तपिन्नला अष्टांग अभ्यासिला योगु देणे। हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड गा आस्था मजची लागी। अवघिया मनोबुद्धीची या राहटी भरोनी एक निष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। या अनित्य आणि असुखकारी अशा इह लोकाला मर्त्य लोकांना प्राप्त झालेला असलास तरी देखील भजस्व माम माझं भजन कर माझ्या भजनाला ये। पुण्यवान असा ब्राह्मण अशील अथवा भक्त राजर्षी अशील अनित्य अशा असुखकारी अशा लोकांना आलेला आहे। अनित्यतेचा बोध हा आणि असुखकारी जीवन असण्याचा बोध हा जीवनामध्ये क्रांती घडवण्यासाठी कारण असतो। आपल्या सभोवतालचं जीवन अनित्य आहे आपलंही जीवन अनित्य आहे याचा बोध जितका ठळक व्हायला हवा तितका नसतो. आपण इतके विसरून जातो. लहानपणी आपल्या बरोबर कोण कोण होतं हे आपण विसरून, ती मंडळी आता नाहीत. ज्यांच्यावर आपण अवलंबून होतो, जे असले म्हणजे घर भरल्यासारखं वाटत असे, याची कल्पना आपण कधीही केलेली नव्हती. ज्यांच्यावर आपण विश्वासून होतो, ज्यांच्यावर आपण विसंबून होतो, अशी मंडळी नाहीत याचं भान निघून जातं. तात्पुरतं त्यावेळेला दुःख होत असेल, त्याच्यावरून बोध घेणं घडत नाही, बोध घेत नाही. विश्व अनित्य आहे आणि बदलणारं आहे. हे जे बदलणारं विश्व आहे, त्या बदलणाऱ्या विश्वामुळं जे मागं सुटून गेलेलं आहे, त्या विश्वाविषयी आपल्याला फारशी आठवण राहत नाही. कारण नवीन आहे त्याचं स्वागत आहेच. जे समोर नवीन आहे आणि जुनं सुटलेलं आहे, गेलेलं आहे, संपलेलं आहे, पण नवीनाच्या आकर्षणापोटी जे सुटलं त्याचं विशेष वाटेन असं होतं. एवढंच नव्हे तर असं बदलणारं अनित्य असं विश्व आहे, त्या विश्वामध्ये आपण मात्र अगदीच नित्य असं स्वतःला समजत असतो. जसं चाकांनी फिरावं आणि आस हा पक्का असावा, तसं आपण जणू आस आहोत. आणि सुटून गेलेली मंडळी आणि नवीन येणारी मंडळी ही परिघासारखी असावीत अशी आपली भावना असते. ते खरं नसतं. आपण जणू अमरपट्टा घेऊन आलेले आहोत, आपल्याला काहीच होणार नाहीये. आपल्या अवतीभोवतीचं विश्व हे आपल्याकरताच जणू आहे, आपल्या सेवेकरता जणू आहे, अशी आपली भावना असते. एखादी व्यक्ती म्हणते की यावर्षी जशी थंडी पडली तशी थंडी आम्ही पुण्यात कधीच पाहिली नव्हती. म्हणजे पुण्यात किती वर्ष राहत होतात, पुण्याचा इतिहास किती आहे, तुमचं जीवन किती, तुम्ही किती राहता. यावर्षीचा उन्हाळा आहे तसा उन्हाळा आम्ही कधी पाहिला नव्हता. तुम्हीच मुळात किती आहात, तुमचं वय 60 वर्ष 70 वर्ष, पण आपण जणू केंद्रस्थानी आहोत अशी आपली भावना असते. आपल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला झेपतील इतपत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठा अहंकार असतो. आपल्याला माहित नसतं की आपल्याला झेपेल इतपतच आपण बोलतोय. आपण म्हणजे सर्वज्ञ असल्यासारखीच आपली भावना असते. मी अशी एक गोष्ट वाचली की एक मोठा हंस पक्षी दुसऱ्या देशांमधून प्रवास करत करत कितीतरी लांब असा एका देशात आला. पक्ष्यांचं स्थलांतर ही नित्याची गोष्ट आहे. एका विशाल अशा मोठ्या, तुलनेने फारच मोठा व्यास असणाऱ्या अशा विहिरीच्या काठावर क्षणभर येऊन बसला. त्या विहिरीत एक बेडूक होता. त्या बेडकाने विचारलं की कुठून आलास, काय आलास आणि एवढ्या मोठ्या या विहिरीच्या जलाशयापाशी तू आलास, तुला बरं वाटत असेल. तर तो म्हणाला की ही विहीर ही त्या मनाने काहीच नाही, मी समुद्रावरून आलो. त्या बेडकाला समुद्राबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. समुद्र केवढा मोठा असेल असून असून या विहिरीच्या पेक्षा असं तो त्या पक्षाला म्हणायला लागला. अनित्यता आणि नित्यता हे जे दोन शब्द आहेत, या दोन शब्दांची गफलत अशी घडते की खरं म्हणजे स्वरूपाने आपण नित्य आहोत, आत्मस्वरूपाने आपण नित्य आहोत. असं कधीही झालेलं नव्हतं की आपण नसावं, असं कधीही झालेलं नव्हतं की आपण पुढे कधी नसू. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. आत्ताची जी चाललेली आहे ती केवळ व्यक्त दशा चाललेली आहे. अव्यक्त निधनानी एव, आणि निधनानंतर आपण परत अव्यक्तामध्ये लीन होतो. ही जी मधली दशा आहे तर ती दशा आपण नित्य समजतो. ही एक गोष्ट की जी नित्य नसते. आणि दुसरं असं की नित्य आत्म्याचं स्वरूप आहे, ते नित्य आत्म्याचं स्वरूप आपण नित्य असावं असा जो भाव निर्माण होतो, तर आत्मा हा मुळातच नित्य स्वरूप आहे, आपण नेहमीच नित्य आहोत हे विसरून देह नित्य असावा असं वाटायला लागतं. देह कायम असावा, कारण नित्य आपण असावं ही प्रेरणा आहे, पण आत्म्याने आपण नित्य असतोच याचा अबोध असल्यामुळं देह हा कायम टिकून राहावा असं आपल्याला वाटत असतं. आणि ते आपल्या देहाबद्दल असतं. त्यामुळं आजूबाजूचं बदलणारं जे अनित्य असं विश्व असतं ते विश्व आपण दखल अंदाज करतो. हा लोक जसा अनित्य आहे तसे आपणही अनित्य आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण नित्य नाही. आपले फोटो तर जरा पहा, काही कारणांनी मी आमच्या घरातले सगळे अल्बम मध्यंतरी पाहत होतो. आपल्याच केंद्रातली काही मंडळी माझ्या बरोबर होती. तर अगदी एक वर्षाचा असताना घोड्यावर बसलेला फोटो, आणि तेव्हा आपण असे होतो. किती बदलत बदलत गेलं. मुंजीचा वेळचा फोटो, 8 वर्षांचा असतानाचा फोटो, मग 12-13 वर्षांचा असतानाचा फोटो, कुठं आयडेंटिटी कार्डवर लावलेला फोटो, वेगवेगळ्या निमित्तांनी वेगवेगळ्या वयात असलेले फोटो, याच्यातला कोणता मी होतो. देह, देहाच्या अंगाने जर पाहायचं झालं तर याच्यातलं कुठलंच रूप शाश्वत नव्हतं. आणि हे आपल्या सर्वांच्या बाबत आहे. कुठलंच रूप शाश्वत नाही, बदलणार आहे. 96 सालचे फोटो पाहिले तर माझी सगळी दाढी केस पांढरे नसून काळे होते. आश्चर्य वाटत होतं की हे असे आपण दिसत होतो. विश्व जे बदलणारं असतं त्यामुळे जुनं आपण पारच विसरून जातो, पारच विसरतो. भूगावचे फोटो पाहत होतो. स्वामीजींना आपण घेऊन गेलो तेव्हा तह पोफळे साहेब, तुमचा फोटो इतका तरुण होता, पांढरी दाढी आणि काळे केस सगळे अगदी वेगळे वेगळे दिसत होते की तेव्हा हे असे लोक दिसत होते याचं आश्चर्य वाटावं. याच्यातली अनित्यता हीच आहे की आपलं रूप बदलत आहे. आपलं रूप बदलतंय हीच अनित्यता आहे. आपला देह बदलतंय हे अनित्यतेचंच लक्षण आहे. याच्यात नित्य जर काही असेल तर आपलं स्वरूप नित्य आहे. ते नित्य इतकं आहे की जसे आपण जन्माला येतो आणि जे गुण घेऊन जन्माला येतो, जो भाव घेऊन जन्माला येतो किंवा जे सत्व घेऊन जन्माला येतो, तेव्हापासून ते देह ठेवेपर्यंत त्या सत्वामध्ये काडीचा बदल होत नाही. त्याच्यावर संस्कार भरपूर होतात. शिक्षण होतं, डिग्र्या मिळतात, वेगळे वेगळे व्यवसाय सुरू होतात किंवा नोकरी सुरू होते, प्रपंचाच्या वेगळ्या वेगळ्या स्थितीतून जातो. पण एक नित्य आपल्यापाशी आहे आणि लोक मात्र अनित्य आहे. ज्या लोकांमध्ये हा देह देखील गणला जातो तो अक्षरशः अनित्य आहे. एके दिवशी लोक म्हणतात की काल तर पाहिलेलं होतं, काय गंमत आहे, विश्वास बसत नाही आज नाहीत. अशा लोकांना प्राप्त झालेला आहेस याचं भान ठेव असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. अनित्यम सगळ्या राजकुमारांची स्पर्धा झाली तेव्हाचा अर्जुन वेगळा होता. वेगळ्या वयाचा होता. गुरुदक्षिणा मागितली द्रोणाचार्यांनी आणि द्रुपद राजाला बंदी बनवून आणलं तो अर्जुन अजून वेगळा होता वयानी देहानी. स्वयंवरातला अर्जुन लाक्षागृहात जाळता आहेत अशी प्रचिती घेणारा अर्जुन, इंद्रप्रस्थ निर्माण झालं तेव्हा दिग्विजयाकरता बाहेर पडणारा अर्जुन वेगळे वेगळे होते. पण स्वरूप एकच असल्यामुळं, त्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर ही देहांतर असल्यामुळं आपण एकच एक आहोत असं त्याला वाटत होतं. अनित्यताच होती देहामध्ये. नातवंडांपर्यंत गोष्ट आलेली होती. अभिमन्यूच्या पत्नीला दिवस होते इतका तो मोठा झालेला होता. भगवंत जाणीव करून देतात की अनित्य अशा लोकांमध्ये जन्माला आलेला आहेस आणि हा लोक असुखकारी देखील आहे. असुख याचा अर्थ आज जे सुख घेतलं तर ते सुख आज संपून जातं, उद्या परत ते सुख हवं असतं. इंद्रियांच्या सुखाची गोष्ट अशी आहे की इंद्रियांची क्षमता संपली की त्या सुखाची परिपूर्णता झाली असं वाटतं. शिगोशिक भरून ते सुख मिळाल्यासारखं वाटतं. दुसरी गोष्ट अशी असते की त्याच्यानंतर तात्पुरतं वैराग्य देखील प्राप्त होतं. जसं भोजन भरपूर झालं की भोजनाविषयी अनास्था निर्माण होते. ही अनास्था वैराग्यासारखी भासते. आता काही असेल तरी नको असं त्याला वाटायला लागतं. पण हे सुख निघून जातं आणि परत ते सुख भोगण्याची इच्छा होते. याच्यामध्ये खरं म्हणजे असुख आहे. सुख संपणं आणि सुखाचा दुष्कार होणं आणि परत सुख हवं असं वाटायला लागणं हेच असुख आहे. याच्यातली जी दुःख आहेत ती अजूनच निराळी, पण सुखच असुख आहे. सुख हे शाश्वत नाहीये आणि त्याच्यामध्ये जी दुःख आहेत त्याचा विचार जर करायचा झाला तर मग खूपच झालं. कारण सुख प्राप्त करून घ्यायला जाणारा नेहमी सुखच मिळवेल असं नाही, तो दुःखाला देखील प्राप्त होतो. हे इथले श्लोक हे थेट अर्जुनाशी संवाद आहे आणि श्रीकृष्णांचा संवाद आहे. अनित्य अशा लोकांना प्राप्त झालेला आहेस. अर्जुनाचं लहानपण जर आठवलं तर रानावनात फिरणारी ही मुलं पंडूच्या राजा पंडू त्यांच्या मृत्यूनंतर कुंती अनाथ मुलांना घेऊन धृतराष्ट्राकडे आली. राजकुमार म्हणून वाढले. किती स्थित्यंतर त्यांच्या जीवनात झाली आणि असुख देखील किती भरून राहिलेलं होतं. हे शब्द उच्चारल्याबरोबर अर्जुनाला समजायला पाहिजे की कसं असुख आहे जीवन म्हणजे, हा इह लोक म्हणजे. आपल्याला सुद्धा समजून येईल. कोणाकोणाला या असुखाचा बोध नसतो. असुखाचा बोध नसणं ही तशी गंभीरच गोष्ट मानली पाहिजे. पण कित्येकांच्या ठिकाणी अशा रीतीने असुखकारी असा हा लोक आहे असा बोधच नसतो. कधी कधी काय होतं की नशिबाचे फासे देखील सुलट पडत असतात आणि त्यामुळं हा लोक सुखकारी आहे असंच वाटत राहतं. कित्येकांच्या बाबत तर अशी व्यवस्था केलेली असते की यांना दुःखाची झळ देखील नको लागायला. केवळ भगवान बुद्धांचीच ही गोष्ट नाहीये. असे कितीतरी पालक असतात की ते पालक आपल्या मुलाला दुःखाची झळ देखील लागू नये अशी इच्छा धरतात आणि तसंच त्यांना वाढवायचा प्रयत्न करतात. ही मुलं फार नाजूक अशी होतात. त्यांच्यामध्ये थोडाही घट्टपणा राहत नाही. परिस्थितीशी टक्कर देण्याची कोणती उमेद त्यांची घालून टाकल्यासारखं असं करतात. भगवान बुद्धांच्या वडिलांनी असं म्हणतात की अशी योजना केलेली होती की झाडांची गळलेली पानं देखील त्याला दिसता कामा नाहीत. कोणीतरी ज्योतिष सांगितलेलं होतं की हा वैराग्यशील होईल. आजारी माणूस देखील त्यांनी पाहू नये अशी व्यवस्था केलेली होती. मृत्यू झालेला माणूस तर त्यांनी पाहिलेलाच नव्हता. असं म्हणत की सिद्धार्थ ज्या रस्त्याने जात असे त्या रस्त्याची वाळलेली पानं देखील काढून टाकली जात असत. त्या रस्त्यावरून प्रेतयात्रा न्यायला बंदी होती. पण एकदा कुठेतरी विहार करायला सारथ्याबरोबर गेलेले असताना युवराज सिद्धार्थ त्यांना ही सगळी दृश्य दिसली. एक आजारी मनुष्य दिसला, एक वृद्ध मनुष्य दिसला. वृद्ध माणसाचं देखील दर्शन त्यांना कधी झालेलं नव्हतं. त्यांना आश्चर्य वाटलं की मनुष्याचा देह असा असतो. त्यांनी विचारलं, तो म्हणाला की सारथी म्हणाला की खरं म्हणजे सांगण्याची अनुज्ञा नाही महाराजांची, पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की अशी स्थिती असते. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला की प्रत्येक माणसाची अशी स्थिती होते. तेव्हा तो म्हणाला की खरं म्हणजे सांगण्याची परवानगी नाहीये, पण प्रत्येक माणसाची अशी स्थिती होते. म्हणजे माझी अशी स्थिती होईल? तो म्हणाला की नाईलाजानी सांगायला लागतं की प्रत्येक माणसाची अशी स्थिती होते, तेव्हा तुमचीही अशी स्थिती होते होणार. आणि एक प्रेतयात्रा दिसली तर हे काय आहे? तो म्हणाला की नाईलाजानी सांगतो की याच्या शरीरातले प्राण निघून गेलेले आहेत. सगळ्यांच्या शरीरातले जातात हो, आणि माझ्याही हो. अनित्यतेचा बोध झाला आणि असुखाचा बोध झाला. हे घडू शकतं आणि बेसावध माणसाच्या बाबत घडतच नाही. बेसावध पालक देखील आपल्या मुलांना वाईट बातमी कानावर येऊ नये, आजारपण दृष्टीला पडू नये, हॉस्पिटलमध्ये मुलं जाऊ नयेत, स्मशानात मुलांना पाठवू नये, किती मोठी झाल्यावर, कितीही मोठी झाली तरी नको. या नकोचा परिणाम असा होतो की तो संसारात नको तितका गुरफटतो. त्याला जीवनाची यथार्थ कल्पना तर यायला पाहिजे, ती येतच नाही. हा लोक अनित्य आहे आणि असुखकारी देखील आहे. असुखकारी म्हणजे कालचं सुख आज नाही, आज परत सुख मिळालं तरच, एरवी सुख नाही, ही एक गोष्ट. आणि दुःख देखील आहेत. या दुःखामध्ये शारीरिक दुःख आहेत, वेदना आहेत. आपल्या मुलाबाळांविषयीची दुःख आहेत, आई वडिलांविषयीची दुःख आहेत, घरादारासंबंधीची दुःख आहेत, धनासंबंधीची दुःख आहेत. या तर थेट असुखाच्याच गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टींमधून अर्जुन गेलेला होता. अर्जुनाशी वैयक्तिक संवाद चाललेला आहे. युद्धाकरता उभा राहिलेला असताना अर्जुन किती गडबडून गेला. अर्जुन अशा करता गडबडून गेला की याच्यात जो संहार होणार आहे तो सगळा जे माझे आहेत त्यांचा संहार होणार आहे. मला राज्य नको, सुख नको, अर्जुन म्हणायला लागला. हे जे गोत्रज आहेत आणि माझे आहेत ते जर गेले तर राज्य मिळवून मी करू काय, असं विचारायला लागला. याचं कारणही असं असतं की जो माझा अहंकार आहे तो जे माझे आहेत त्यांनी पाहिलं तरच भरणार, तरच पूर्ण होणार. तुम्हाला कोणी ओळखत नाही आणि तुम्ही राजे झालात, त्याचा उपयोग काय? तुम्ही ज्या गावात राहिलात, ज्यांच्याबरोबर खेळात, जे तुमचे सगळे सोयरे आहेत त्यांनी तुमचं मोठेपण पाहिलं तर त्याच्यात मजा आहे. हे सगळे लोक गेले आणि मी राजा झालो तर उपयोग काय त्याचा? सिंहासनावर बसणं अवतीभोवती लोक असण्यावर अवलंबून आहे. लोक नाहीत अवतीभोवती मग सिंहासन तरी कसलं असतं? खुर्ची असते ती, ते सिंहासन कसलं आलंय? असं असल्यामुळं अर्जुनाची पंचाईत अशी होती की हे जर सगळे लोक मेले तर माझा पराक्रम, माझी सात्विकता, माझी सत्वशीलता, आम्ही जे सत्यानी वागलो त्याचं प्रदर्शन करणार कोणासमोर? हे जर गेले यांच्या समोर मी राज्यावर बसण्यात मजा आहे, युधिष्ठिर राज्यावर बसण्यात मजा आहे. त्यांच्या नाकावर टिचून की तुम्ही आमच्याशी असं असं वर्तन केलेलं होतं, बघा तुम्हाला हरवून मी राजा झालो, हे सगळे नसतील तर माझ्या राजेपणाला किंमत काय, आमच्या राज्याला किंमत काय, आमच्या भोगांना किंमत काय? आपल्याला माहीत नसलेल्या लोकांशी आपली कोणती स्पर्धा नसते. आपल्याला माहीत नसलेल्या लोकांशी कोणत्याच अंगाने दावा नसतो. मनुष्य मात्राच्या स्वभावाची गंमत ही आहे की माहीत असलेल्या माणसाशी सेवेदावे. त्याच्यापेक्षा मी मोठा, माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नसावा, हे फक्त माहीत असलेल्या लोकांमध्येच करण्यात मजा. ते सगळे नसतील तर मग मोठा तरी कसा आणि मोठा होण्यात मजा तरी काय. अनित्य लोकांना प्राप्त झालेला आहेस, असुखकारी लोकाला प्राप्त झालेला आहेस. हा जो सगळा उपदेश आहे, आता हे लक्षात घे आणि माझं भजन कर किंवा माझ्या भजनाला ये किंवा माझ्याशी संबंधित हो असं भगवंत अर्जुनाला सांगतात. खरी गोष्ट अशी आहे की श्रीकृष्णांच्या सान्निध्यामध्ये अनित्यतेचा बोध होईल, असुखाचा बोध होईल. श्रीकृष्णांच्या सान्निध्यामध्ये भक्त राजर्षी आहेत तर त्याचीही प्रगती होईल. श्रीकृष्णांच्या सान्निध्यामध्ये ब्राह्मणाः पुण्याः, पुण्यवान ब्राह्मण असेल तर तो मोक्षाला जाईल. एरवी पुण्याला तसा फारसा अर्थ नसतो. तुम्ही कधी असे पुण्यवान ब्राह्मण पाहिलेत का? की ज्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या आचरणाचा अभिमान आहे, असे ब्राह्मण तुम्ही कधी पाहिलेत? त्यांच्या विद्वत्तेचा अभिमान आहे म्हणून तुमच्याविषयी त्यांना तुच्छता आहे अशी नजर तुम्ही कधी पाहिली आहे? पाहिली असेल, कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी पाहिली असेल. ब्राह्मण याचा अर्थ असा ज्ञानी पुरुष. आपल्या इथं हे सांगणं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही नावं घेऊन सांगणं, हे गुणांशी संबंधित आहे या अर्थानेच ऐकलं पाहिजे. एक कारण, आपल्याकडे तशी वर्णव्यवस्था बसवलेली आहे, त्यामुळं जातीच्या अंगाने देखील पाहिलं जाण्याची शक्यता आहे. तसं पाहू नये. मला माहिती आणि तुला माहीत नाही अशी नजर कधी तुम्ही पाहिली आहे? जो भक्त आणि राजर्षी आहे तो आपल्या पूजेचा डामडौल दिमाग मिरवताना कधी तुम्ही पाहिलंय? जर तुम्ही एक फळ अर्पण करत असाल तर फळाच्या 50 करंड्या घेऊन येणारा असा राजर्षी पाहिलाय कधी? पाहिला असेल कधी ना कधीतरी. तो भक्त आहे पण आत्मगौरवी असल्यामुळं क्षत्रिय. सोन्याचे दागिने घालून बसलेला आणि मोठ्या अभिमानाने पूजा करणारा असा मनुष्य कधी पाहिलाय? कधी ना कधीतरी पाहिला असेल. कधी ना कधीतरी असा ज्ञानी पुरुष पाहिला असेल की जो स्वतःला पुण्यवान समजतो आणि दुसऱ्याला तुच्छ मानतो. आणि याच न्यायाने तुम्ही भक्त नसलेला वैश्य कधी ना कधीतरी पाहिला असेल. पापयोनयः स्त्रियः वैश्याः तथा शूद्रः. जो भक्त नाही आणि वैश्य आहे असा मनुष्य कधी पाहिलाय? धंदा करणारा केवळ. त्याचा सगळा मतलब पैशामध्ये आहे. कधी ना कधीतरी पाहिला असेल. आणि कधी ना कधीतरी समाजावर अवलंबून राहिलेला, नुसती सेवा करणारा, अपमानित पण त्याची लाज नसणारा असा मनुष्य पाहिला असेल कधी न कधीतरी रूपाचा अभिमान धरणारी स्त्री पाहिली आहे, पाहिली असेल। भगवत भक्ती नाही आणि रूपाचा अभिमान, धनाचा अभिमान, कुळाचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान किंवा आपण स्त्री असण्याचा अभिमान असणारी स्त्री कदाचित तुम्ही पाहिली असेल। आणि प्रार्थना आहे की पाप योनी कधी कोणी न पाहो। दुसरा कोणी दिसला की त्याच्या पोटाला चाकू लावून त्याच्या पाकिटातले पैसे काढून घेणारा मनुष्य आपल्या वाट्याला न येवो, आपण कधी न पाहो। असं एक वाटण्याची शक्यता आहे की हे पापयोनी स्त्रिया, वैश्य, शूद्र अशा प्रकारच्या या प्रकृतींचं वर्णन जे केलेलं आहे ते मला येऊन मिळाल्यानंतर परमगतीला प्राप्त होतात असं भगवंत म्हणाले। त्यामुळं पुण्याः ब्राह्मणाः आणि भक्ता राजर्षयस्तथा यांना भगवंतांनी बहुतेक थोडंसं मोठं मानलेलं आहे असं वाटण्याची शक्यता आहे। पण हे तितकेच धोकादायक आहेत। पुण्यवान ब्राह्मण की जे पुण्यामध्येच केवळ मशगूल आहेत हे तितकेच धोकादायक आहेत। आणि आपल्या भक्तीचा बडेजाव मिळवणारे राजर्षी हे तेवढेच धोकादायक आहेत। कोणाला धोका देतात? स्वतःलाच धोका देतात। स्वतःचा धोका असा असतो की स्वरूपाला प्राप्त न होताच मरतात, स्वरूपाला प्राप्त होत नाहीत। म्हणून स्वतःला देखील ओलांडणं फार कठीण आहे। हे जे सगळे आहेत पापयोनी, स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पुण्यवान ब्राह्मण आणि भक्त राजर्षी यांनी जर काही करायला आवश्यक असेल तर स्वतःला ओलांडणं आवश्यक आहे, स्वतःच्या अहंकाराला ओलांडणं आवश्यक आहे। जर स्वतःच्या अहंकाराला ओलांडतील तरच प्राप्त होतील। आपल्याला ओलांडायला लागतं, आपला आपल्या स्वतःविषयीच्या कल्पना फार फार विलक्षण असतात। मी मध्यंतरी वाचलं की मुल्ला नसरुद्दीनची पत्नी मुल्लाला म्हणाली की तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाली आहे म्हणून ठीक आहे। मुल्ला नसरुद्दीनची बायकोच असं म्हणू शकते, सर्वसाधारण बायका कधी असं बोलत नाहीत की तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाली आहे म्हणून तुमचं सगळं चाललंय। काय केलं असतं तुम्ही जर माझ्याशी लग्न झालं नसतं तर? तर मुल्ला म्हणाला की खरं तर तुझ्याशी जर लग्न झालं नसतं तर काहीतरी करून कसं तरी मी निभावलं असतं, हे खरं आहे, हे अगदीच खरं आहे की तुझ्याशी लग्न झालं नसतं तर मी काहीतरी कसं तरी निभावलं असतं। पण एवढं तुला सांगतो की माझ्याशी जर तुझं लग्न झालं नसतं तर आणि कोणाशी तुझं लग्न व्हावं असं मात्र मला वाटलं नसतं। मग जन्मभर तशीच राहिली असतीस तरी मला चाललं असतं, कारण आणि कोणाचं इतकं नुकसान व्हावं असं मला वाटत असत, इतकं नुकसान दुसऱ्या कोणाचं नको व्हायला। मुलाच्या बायकोचा अभिमान होता का मुलाचा अभिमान होता कळायला मार्ग नाही। म्हणून आपल्या स्वतःला सोडणं, स्वतःलाही सोडून पुढे जाणं, अहंतेला सोडून पुढे जाणं ही महाकर्मकठीण गोष्ट आहे। आणि भगवंत हे त्याकरता स्वतःला आपल्या करता म्हणून निमित्त बनवू इच्छितात. भगवंत हा निमित्त आहे. संतांची संगत ही आपला अहंकार सोडण्यासाठी निमित्त आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. श्रीकृष्णांची संगत ही अर्जुनाला स्वतःचा अहंकार सोडण्याचं निमित्त होऊ शकते. तसं जर सावध असेल तर एक दगड देखील शेंदूर फासलेला आपला अहंकार सोडायचं निमित्त होऊ शकतं. आपल्याला जाणीव पाहिजे की आपल्या ठिकाणी अहंता आहे आणि आपल्याला ती सोडण्याची गरज आहे. कारण या दोन कॅटेगरी ज्या मुख्यतः आहेत, पुनर्ब्राह्मणा पुण्य पुण्यवान किंवा ज्ञानी किंवा ज्ञानोपासक, असा ब्राह्मण जर सत्पुरुषांच्या आश्रयाला येणार नाही तर त्याचं काही खरं नाही, तो उद्धरून जाण्याची कोणती शक्यता नाही. त्याच्या सूक्ष्म चांगल्या तीव्र बुद्धीनी त्याला शास्त्र समजतील पण आत्मज्ञान होणार नाही, शक्य नाही. एवढंच नव्हे तर शास्त्र समजण्याचा एक निराळा अभिमान त्याला जडून बसेल. त्या अभिमानाने तो अजूनच कडक होईल, अजूनच ताठर होईल. त्याची नजर अजूनच तुच्छता दर्शक अशी होईल जगताकडे पाहण्याची, आणि स्वतःच्या बाबत त्याच्या नजरेत अजूनच चमक भरायला सुरुवात होईल. असेही प्रयोग झालेले आहेत की केवळ बुद्धीला तर्काला समजेल असं बोलायचं आणि तशा वर्गाचं संपूर्ण समाधान करायचं. असेही प्रयोग परमार्थात झालेले आहेत, ते यशस्वी झालेले नाहीत. भक्ती खेरीच केलेला असा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. कृष्णमूर्तींच्या अवतीभोवती हीच मंडळी जमा होती, अशी ज्ञानोपासक, ज्याला बुद्धीचं खाद्य हवं होतं, ज्याला तर्क हवा होता, ज्याला उत्तम रीतीने समजायला हवं होतं आणि समजण्यात सुख आहे. बुद्धीला समजण्यामुळं सगळं काही मिळालं असं वाटतं आहे, अशी माणसं कृष्णमूर्तींच्या अवतीभोवती जमा झाली. आणि कृष्णमूर्ती म्हणत होते की टू अंडरस्टँड, समजणं म्हणजे सगळं काही आहे, तुम्ही मला गुरु देखील मानू नका. अशा वेळेला तर या लोकांच्या आनंदाला पारावर राहत नाही की आम्ही कोणाला गुरु मानायचं नाही ही सर्वात चांगली आणि मोठी गोष्ट आहे. कोणी कोणाचा गुरु नाही, मी तुमचा गुरु नाही, मी तुम्हाला फक्त सांगतोय आणि तुम्ही समजा. आयुष्यभरात समजलं नाही कारण अहंकाराचं पोषण होत गेलं. कारण या लोकांना म्हणायची सोय होती की आम्ही कोणाच्या पाया पडत नाही, आम्ही कृष्णमूर्तींकडे केवळ जातो, समजून घेतो. समजलं तर नाहीच नाही, नम्र झाले तर नाहीच नाहीत. उलट सुरुवातीचा जो भाव होता तो अजून पक्का झाला की परमार्थ करायचा असेल तर समजून घेणं बरं, नम्र होण्याची गरज नाही, शरण जाण्याची गरज नाही, संगतीची गरज नाही. नंतर नंतर जीवन वैफल्याने भरून जातं. हे झालं परमार्थाकरता. परमार्थाचा उपदेश तर मिळत होता, परमात्म्याबद्दल तर अचूक माहिती मिळत होती, पण ही माहिती केवळ बुद्धीत प्रकाश पडल्यामुळं आपल्या प्रचितीची होईल असं सांगितलं जात होतं. त्याच्याकरता शरण जाण्याची गरज नाही. पण बुद्धीत, ज्याच्या बुद्धीत प्रकाश पडायचा त्याची बुद्धी अहंकारयुक्त होती. ही बुद्धी
सूक्ष्म होण्यासाठी ती शरण जाणं गरजेचं आहे, नाहीतर त्या ठिकाणीच बुद्धी थांबून राहते. बुद्धी स्वतःला इतरांपासून वेगळं काढायला सुरुवात करते. ते जे ज्ञान आहे ते ज्ञान सर्वव्यापी, अगाध, अचिंत्य अशा परमात्म्यासंबंधी पण आपल्या छोट्याशा मेंदूनी ते जाणलं अशा प्रकारचा एक गर्व निर्माण होण्याची शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये ते ऋणशेष वाचा या अमृतानुभवामध्ये सर्व काही सांगितल्यानंतर न फेडवेची मरोनिया ते पाया पडोनिया मिया सोडविले असं म्हटलेलं आहे. शेवटी पाया पडण्याखेरीज गत्यंतर राहिलं नाही, कारण त्या कृतीनंतर माझ्या बुद्धीनी जाणलं ही गोष्ट निघून जाते आणि बुद्धिगम्य पण निखळ ज्ञान बुद्धीच्या शरणागतीनंतर बुद्धीमध्ये खऱ्या अर्थाने ठसतं. पण त्याच्यासाठी भजस्व माम याची अत्यंत गरज आहे. आणि या भक्त राजर्षी या कॅटेगरीमध्ये रावण होतात की रावण महाभक्त होता. रावणाने केलेली शिवस्तुती कधी कधी रेडिओवर सकाळी देखील लागते, आता गायली जाते. अनेक राजे होते की जे आपल्या आपल्या परीनी भक्त होते. जरासंध हा भक्त होता, तो कुठला तरी यज्ञ करू इच्छित होता. त्या यज्ञामध्ये 100 राजांना सुळ्यावर चढवायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं देवतेच्या प्रसन्नतेकरता. सत्पुरुषांच्या किंवा संतांच्या किंवा भगवंतांच्या सानिध्यातच खरी भक्ती, खरं ज्ञान हे समजतं. एरवी भक्तीची कल्पना आपली असते असं असल्यामुळं भगवंतांना, भगवंतांच्या संगतीला आपल्या स्वतःच्या अहंकाराच्या त्यागाकरता म्हणून एक उत्तम उपाय बनवण्याची गरजच असते. त्यांच्या भजनानी आपला अहंकार मिथ्या आहे असा बोध होण्याची गरजच असते. आपला अहंकार टाकण्यासाठी याची गरज आहे. आणि अहंकार, अहंकाराचा त्याग झाल्याशिवाय, कारण देहाला चिकटलेलं आत्मचैतन्य वारंवार देहाला मी असं समजतच असतं, वारंवार ते बेसावत क्षण येतात असं असल्यामुळं ज्याला ते जमलेलं आहे, साधलेलं आहे, त्याच्याकडे पाहूनच हे शिकायचं. तो जर दिसला नाही तर शब्दांना फारसा अर्थ राहत नाही, तत्वज्ञानाला फारसा अर्थ राहत नाही. ते आपल्या ठिकाणी ठसत नाही. किम पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. मग वर्णान माझी छत्र चामर स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे जे पृथ्वी तळींचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांची दैव उदयले जे. ब्राह्मणांचं वर्णन केलंय. जेथ अखंड वसीजे यागी जे वेदांची वज्रांगी जयांचे नि दिठीची या उत्संगी मंगळ वाढे जयांची आस्थेचे नि वोले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्य जियाले जयांतेनी गा बोले अग्निसी आयुष्य जाहले म्हणूनी समुद्रे पाणी आपुले दिधले यांची आ प्रीती। मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग वोडविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा अजूनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा भक्त पदलांछन भृगु ऋषींनी मारलेली लात अजून मी जपून ठेवलेली आहे जे आपुलिया दैव समुद्रात जतनेला की भगवंतांच्या छातीवर मारलेली लात अजूनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी जयांचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण हे दुसरं जास्त महत्वाचं आणि माझ्या ठाई अति निपुण आता माते पावती हे कवण समर्थावे फार सुंदर ओव्या आहेत फक्त एक वानगी दाखल वाचल्या बऱ्याच ओव्या ज्ञानोबांनी लिहिल्यात पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः महावृदत्तस्य सिद्धनम् ओम शांति शांति।